चीनीमंडी.com पॉडकास्ट।
जीएसटी चोरांविरोधात देशभरात 336 ठिकाणांवर छापे, आजपर्यंतचं सगळ्यात मोठं संयुक्त अभियान। जीएसटी रिफंडमधील चोरांना पकडण्यासाठी टॅक्स विभागातील गुप्तचर संघटना DRI आणि DGI यांनी गुरुवारी आत्तापर्यंत सगळ्यात मोठं संयुक्त अभियान चालवलं। या अंतर्गत जवळपास 15 राज्यात 336 ठिकाणी 1200 अधिकाऱ्यांनी छापे टाकले। या छाप्यामध्ये जीएसटी रिफंडमधला मोठा घोटाळा समोर आला आहे। सुरुवातीला केलेल्या तपासणीनुसार निर्यातकांद्वारे 470 करोड रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट जमा करणं आणि त्याचा वापर टॅक्स भरण्यासाठी केला जात होता हे उघडकीस आलं होतं। सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम यांच्या अंतर्गत येणाऱ्या DRI आणि DGI अधिकाऱ्यांना विशेष सूचना मिळाल्यानंतर दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि छत्तीसगडमध्ये ही कारवाई करण्यात आली। ही गुप्त माहिती मिळाल्यानंतर दोन्ही गुप्तचर संघटनांनी डायरेक्टरेट जनरल ऑफ ॲनालिटिक्स अँड रिस्क मॅनेजमेंटद्वारा प्रस्तुत केलेल्या आकड्यांचं विश्लेषण केलं। या आकड्यांचं विश्लेषण करून निर्यातकांद्वारे भरलेल्या GST आणि कस्टम यांच्याकडे असणाऱ्या निर्यात आकड्यांबरोबर पडताळणी केली। जेव्हा अधिकाऱ्यांनी कायद्यानुसार काम पूर्ण केलं तेव्हा आश्चर्यजनक घटना समोर आल्या। त्यांना असं समजलं की या निर्यातकांना आणि त्यांच्या वस्तूंना पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी रोखीत टॅक्स भरला होता। काही गोष्टीत असंही दिसून आलं की कंपन्यांचं जितकं इनपुट टॅक्स क्रेडिट होतं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त टॅक्स त्यांनी ITC माध्यमातून भरला होता। अनेक निर्यातक आणि व्यापाऱ्यांनी जवळपास 3500 करोड रुपयांचे इनव्हॉइस दाखवून बनावट पद्धतीनं 470 करोड रुपयांचा ITC जमा करून त्या माध्यमातून IGST जमा केला होता। टॅक्स विभागाच्या गुप्तचर संघटनेला समजलं की काही निर्यातक IGST भरण्याबरोबरच वस्तूंची निर्यात करत आहेत, ते बनावट खरेदीवर IGST भरत आहेत। इतकंच नाही तर या प्रकारानं निर्यातीवर भरण्यात येणाऱ्या IGST रिफंडही त्यांनी घेतला आहे।